ते पावटी आमी वेणर बसन रेवी ती सोबित गोरा बांदा उदकाचा लारा बोरी गोर ते लोटन वेतोच काळ जंतान दुखी जाता आमी दुसऱ्यांक बेश्टेच खुशाल करू तांका बरवशाचे उतर दिता येतच आपण आपल्याक देव सोमेस्तांक मूळ उलयल्ले नेगार वेता मोकर नारा एकामेकाक भास दिता जीव दिवं पडल्यारूय तुका सोडची ना थोडी म्हणटा तोटो पांगलोय जाल्यार तुजेर एक सुरपण येवंक दिवची ना थोडी मोगांत लागून पिशी जाल्या आयतांनी जीव दिला विसरोंक जावचे ना मोगाच्यो खोबरो बरोवंक सुरवात केल्यार केदोय व्हडलो ताका भूक पावचो ना जे कांतार म्हणूंक पावलो दोगां मोकर नारांची खबर गोरीक चेडूं दोळ्यांनी कुठे पळोवंक सोबीत सायबिणी भाशेन दिसतो ताचे ते सोबीत मुखा मोळ पळोवन गिरेश चेडो मोगान ताचो पडलो आपूण काशा नोऱ्याक आपल्या दोळ्यांनी पळोवपाक ओगलेचे आसले सोकल आपल्याक पळो आशेता म्हूण नोऱ्यान जायत्या दोतोराशी वेले ते संवसाराचो उजवाड केन्नाच देखचे ना सगळ्या दोतोरांनी तपासून सांगले तोरूय नोऱ्यान आपल्या ओगलेक सोडूंक ना तिका आपली पोतीन करून येवचिले तांकां बॉम्बे वेताना एक्सिडेंट जावन नोऱ्यान चिंतलेले सगळे पोते जाले दोगांकूय मार लागून बॉम्बे जसलो हॉस्पिटलांत ती दोगांय एडमिट आसता जायत्या तेंपान वकल बोरी जावन तिका दोनूय दोळ्यांनी दिसता वकल नवऱ्याक आपल्या पळोवंक जाय म्हूण नवऱ्याचे खाटी कुशीक येवन बसता दोनूय आत्ता तल्ल्या दोनूय दोळ्यांनी कुट्टो जाला देखून नवऱ्याक सोडटा ओगलेन आपल्याक सोडलो त्या सिद्धी मेतान हॉस्पिटलांतूच नवरो मरोन गेलो ओगलेन नवऱ्याच्या इंतेराक येताना सोबीत फुलांचो व्हडलो रीत वेलो नवऱ्याचे मायन त्या ओगलेच्या शीन आसलोलो चिटीचो कुडको दिलो आपल्या दोळ्यांचो बरो करून कुयदात कर आपले दोळे ओगलेक दिवन नवरो मेलो काशा दोनूय आत्ता तोल्ल्याक देखून नवऱ्यान आपले दोळे ओगलेक दिलोले नवऱ्याच्या दोळ्यांनी नवऱ्याक कुटो पळोवन ओगलेन पळयात कशें उपकारा आटयले जायते पावटी आमी जेल्ल्या पानार दुखता दिसोता आमचे उपकार केलेले मन दीस बेमान जाव देव सगले पयता बरें केल्यार आमी स्वर्गार वेतलें।